आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन. अजित पवारांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन दिशानिर्देशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा होकार. राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थ नियोजन उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचं आज विमान अपघातात निधन झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारसभांसाठी त्यांचं विशेष विमान बारामतीला उतरत असताना अपघातग्रस्त झालं आणि विमानातल्या सर्व 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, वैमानिक सुमित कपूर, शांभवी पाठक आणि विमान कर्मचारी पिंकी माळी यांचा समावेश आहे. अपघातस्थळी विमानानं थेट पेट घेतला. विमानाचा ब्लॅक बॉक्स, वैमानिकांचं संभाषण याची पडताळणी केल्यावर अपघाताचं कारण कळू शकेल असं पोलिसांनी सांगितलं. अजित पवार यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्याच्या राजकारणात आणि कार्यकर्त्यांमध्ये दादा या नावानं लोकप्रिय असलेल्या अजित आशा अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथं झाला. काका शरद पवार यांच्या मदतीनं 1982 साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते निवडून आले आणि राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. 10व्या लोकसभेत 1991 बारामती लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून गेले, पण काही काळात त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि नंतर ते राज्यातच रमले. दरवेळी बारामती विधानसभा मतदारसंघातून ते मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत निवडून येत गेले. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलंय. राज्याचं अर्थमंत्रीपद भूषवणाऱ्या अजित पवारांनी आतापर्यंत तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला. त्याशिवाय जलसंपदा, ऊर्जा, ग्रामविकास यासारखी खाती त्यांच्याकडे होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह त्यांनाच मिळालं. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद 16 वर्ष त्यांच्याकडे होतं. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र खो खो संघटना यांचेही ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. याशिवाय विविध साखर कारखाने, सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. स्पष्ट वक्तेपणा, वक्तशीरपणा, कामाचा झपाटा, प्रशासनावरची पकड आणि लोकांशी असलेला थेट संपर्क यासाठी अजित पवार विशेष ओळखले जात. सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात करून लोकांचे प्रश्न सोडवणं, विविध ठिकाणच्या विकासकामांची पाहणी करणं ही त्यांच्या कामाची आणखी काही वैशिष्ट्य. त्यामुळेच कामाचा माणूस गेला या शब्दात सर्वत्र त्यांच्या निधनाविषयी हळहळ व्यक्त होत आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बारामती इथं त्यांचे शोकाकुल कार्यकर्ते आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. राज्यात शासनानं 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून आज सार्वत्रिक सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पवार यांच्या कुटुंबियांना, सहकाऱ्यांना आणि समर्थकांना हे दुःख सहन करण्याचं धैर्य मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या जाण्यानं एक दिलदार मित्र गमावल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेले, राज्याच्या प्रश्नांची जाण असणारे ते संघर्षशील नेते होते असं ते म्हणाले.
महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारा आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे मोठा भाऊ गेल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अभ्यासू नेता आपण गमावला असं शिंदे म्हणाले.
माझ्यापेक्षा ते राजकारणात देखील अनुभवी नेते, गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा अनुभव, वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते माझ्या आणि अनुभवाने देखील, आणि म्हणून त्यांना राज्यातल्या अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता, अनेक विभाग त्यांनी हाताळले होते, त्याचा राज्याला फायदा होत होता.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. तर महाराष्ट्राच्या पुरोगामी गडाचा एक खंबीर बुरुज ढासळल्याची भावना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक उमदा नेता गमावला असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. दिलखुलास व्यक्तिमत्वाचे अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पवार कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त अविश्वसनीय असल्याची भावना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केली, तर राज्यानं एक उत्तम प्रशासक आणि लोकप्रिय नेता गमावल्याची भावना माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याने एक अनुभवी आणि कर्तबगार नेता गमावल्याची भावना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ डी एल कराड यांनीही अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी कुटुंब प्रमुख गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पवार यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे असं राष्ट्रपती समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाल्या. अजित पवार यांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती, त्यांची नाळ जनसामान्यांशी घट्ट जोडलेली होती असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. सहकार चळवळ आणि राज्याच्या विकास या कामगिरीसाठी ते सदैव स्मरणात राहतील असं बिर्ला म्हणाले. अजित पवार यांचं निधन आपल्यासाठी वैयक्तिक आणि रालोआसाठीही मोठं नुकसान आहे अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही पवार यांना श्रद्धांजली वाहिली. मोठी राजकीय कारकीर्द पुढे असताना अजित पवार यांचं असं जाणं हे अकाली नुकसान आहे अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शोकभावना व्यक्त केली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अजित पवार यांचं निधन अत्यंत वेदनादायक आहे अशी भावना व्यक्त केली. देशातल्या इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तसंच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने प्रारंभ झाला. संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर केलेल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सामूहिक निर्धाराची गरज असल्याचं सांगितलं. संसदेतल्या सर्व सदस्यांनी राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सरकारला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यात सरकारला यश मिळाल्याचं त्या म्हणाल्या.
मेरी सरकार ने महिलाओं के लिए समर्पित विशेष योजनाएं बनाए हैं और साथ ही अन्य योजनाओं के केंद्र में भी महिलाओं को रखा है. प्रधानमंत्री आवास योजना से लेकर जल जीवन मिशन तो हर योजना में महिला लाभार्थियों को बड़ी वरीयता मिली है. इसके विकास में महिलाओं की भागीदारी बढ़ाने के लिए मेरी सरकार ने 10 करोड़ महिलाओं को स्वयं सहायता समूह से जोड़ा है. आज देश में लखपति दीदियों की संख्या 2 करोड़ से ज्यादा हो चुका है. मेरी सरकार कुल 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने के लक्ष्यों को जल्द प्राप्त करने वाले हैं.
यावेळी राष्ट्रपतींनी गेल्या वर्षभरातल्या सरकारच्या कार्याचा आढावा घेताना कृषी उत्पादनात झालेली मोठी वाढ, नवीन कामगार कायदे, नौकानयन क्षेत्रातल्या जुन्या कायद्यांमध्ये बदल, नक्षलवाद उच्चाटनातली प्रगती, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात 35 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती इत्यादी ठळक मुद्द्यांचा उल्लेख केला. लोकसभेत आज अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला, तसंच सभागृहाच्या इतर दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन दिशानिर्देशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. जाती आधारित भेदभाव या संकल्पनेची व्याख्या या दिशानिर्देशांमध्ये स्पष्ट केलेली नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये जाती आधारित भेदभाव होऊ नये याकरता विशेष उपाययोजना कराव्या असं सांगणारे दिशानिर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच जारी केले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन. अजित पवारांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन दिशानिर्देशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा होकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.